जगा सांगितली ही नारदानी, जगा सांगितली ही नारदानी, सत्यनारायणाची कहाणी ऐका सत्यनारायणाची कहाणी। चार हातांची विष्णु भगवंत नारायणाची, सुदर्शन चक्र गदा हाताला, गळ्यात शोभे फुलांची माला,
गळ्यात शोभे फुलांची माला, गळ्यात शोभे फुलांची माला,
अनंत शक्तिमान भगवंत, आरंभ नाही दयाला अंत, गुणी जनास जीवाशी धरितो, दयांची दुःखे नाहीशी करितो,
दयांची दुःखे नाहीशी करितो, दयांची दुःखे नाहीशी करितो।
महापवित्र काशी नगराशी ब्राह्मण होता एक रहिवाशी, आली गरीबी त्याच्या नशिबाला, भिक्षा वाढी ना कोणीही त्याला, धनवान असाच एक मोळी विकणारा, विकुणी मोळी पोट भरणारा,
विकुणी मोळी पोट भरणारा, विकुणी मोळी पोट भरणारा,
घरीच्या ब्राह्मणाच्या येऊन व्रत नारायणाचे घेऊन, प्रसन्न केले त्याने भगवंत, क्षणात झाला मोठा श्रीमंत, उत्पन्न सत्य देवाचे होई आगमन, गरीब होई धन संपन्न, भिकारी खाई पोट भर अन्न,
भिकारी खाई पोट भर अन्न, भिकारी खाई पोट भर अन्न।
पूजा घालावी शुद्ध भावनांनी, पूजा घालावी शुद्ध भावनांनी, मुख नावाचा राजा ज्ञानी, पतिव्रता तयाची महाराणी, एकदा राजा तिला घेऊन नदी तीराला बसला येऊन, आरंभ केला भक्ती भजनाला, सत्यनारायणाच्या पूजनाला, एक व्यापारी त्याच बाजून चालला होता नौका घेऊन, वाणी व्यापारी साधू नावाचा, त्याच्या नावेत साठा द्रव्याचा, लगभग राजापाशी तो आला आणि एक प्रश्न राजाला केला, कृपा करून सांगा महाराज, करता काय तुम्ही हे आज, पूजा ही करता कोण ती शक्ती, मी ही करीन तियेची भक्ती, म्हणाला राजा हे महासत्र, करता मान मिळे सर्वत्र, म्हणाला साधुवाणी राजाला, दिवाच नाही माझ्या वंशाला, घेऊन सल्ला तेव्हा राजाचा, धरला रस्ता त्याने गावाचा, संतती देणारे हे व्रत भारी, संतती देणारे हे व्रत भारी, हर्षली ऐकून त्याची नारी,
हर्षली ऐकून त्याची नारी, हर्षली ऐकून त्याची नारी,
विचार केला पुढचा उभयतांनी, विचार केला पुढचा उभयतांनी, ही पत्नी वाण्याची तिला ही गोडी देवा धर्माची म्हणून पत्नीला बोले वाणी बोलणे माझे धरावे ध्यानी समयाला प्रसाद लाभला खरोखर राहिली लीलावती गरोदर फळाला आले वाण्याचे यत्न सुंदर लाभले कन्यारत्न रूपचंद्राप्रमाणे पाहिले कलावती हे नाव ठेविले मुलगी आली जेव्हा लग्नाला झाली घाई साधू वाण्याला विचार केला इष्ट मित्रात वर्षो धावा गावा गावात लाविले लग्न साधू कल्लेचे दिला आशीर्वाद त्याची बांधवानी दिला आशीर्वाद त्याची बांधवानी
सत्यनारायणाची कहाणी ऐका सत्यनारायणाची कहाणी
केले वाण्याने लग्न कन्येचे विस्मरण झाले व्रत पूजेचे देव जाहाले त्यामुळे रुष्ट वाण्यावर आले मोठे आरिष्ट जावया सवे वाणी धंद्याला गेला तो जेव्हा दूर देशाला जाऊन रत्नासार नगरात जाला धुंद आपल्या धंद्यात विशाल रम्य ते रत्नापूर मिळाला पैसा पाणी भरपूर चंद्रकेतूचे राज्य हे मोठे सुखी समृद्ध नावणे कोठे प्रतिज्ञा भंग केला वाण्याने दिला म्हणून शाप देवाने वैभव द्रव्य संपत्ती जाओ कठीण दुःख आपत्ती येवो प्रभूच्या येता मुखातून बोल सांगा होतील ते कसे फोल उतरला होता जेथे व्यापारी राजवाड्यात त्या झाली चोरी करून चोरी चोर वेगाने साधुवाण्याच्या आला मार्गाने साधुवाण्याच्या दारी थांबून साधुवाण्याच्या दारी थांबून धन चोरीचे गेले ठेवून दशा झाली वाण्याची दीनवाणी दशा झाली वाण्याची दीनवाणी घातल्या बेड्या हाता पायांना बघून राजा बोले रागात डांबून ठेवा यांना तुरुंगात जोर दंडाला बांधा कटकून खेळ हे नडले असे दुवाळ्याच्या घरी घडले तयाची पत्नी पडली आजारी नेली चोरानी संपत्ती सारी भंती अन्नाची पडे बाईला भीक मागून खाई पोटाला फटकत आई प्रमाणे भीक मागत एकदा भुकेने व्याकुळ झाली एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली करीत होता तेव्हा ब्राह्मण सत्यनारायणाचे पूजन कथा ऐकून तिने देवाची चाखली गोडी ही प्रसादाची कलावतीने सारी घडलेली कथा आईच्या कानी सांगितली व्रत आईच्या मनी भरविले लगेच पूजेचे ही ठरविले करून योग्य समयाशी वर मागितला सत्य देवाशी अपराधाची क्षमा होऊ दे पती जामात घरी येऊ दे चंद्रकेतूच्या राजमहालाला देव स्वप्नात बोले राजाला महाजनास केले तू कैदी सोडून द्यावे तयांना आधी सकाळी उठला राजा लवकर आणि भरविला राज दरबार खरी स्वप्नाची कथा सांगितली साधू वाण्याची क्षमा मागितली वस्त्र धन देऊनी अलंकार केला वाण्याचा आदर सत्कार हिसकून घेतलेली संपत्ती दुप्पट वाण्याच्या दिली हाती आतिथ्य पाहून या राजाचे भरले डोळे पाण्याने त्याचे म्हणाला पुली कृपा सारी म्हणून जातो आम्ही माघारी ब्राह्मणा दान धर्म देऊन निघाला आशीर्वाद घेऊन विनंती करून बोले राजास करावी आज्ञा आम्हा जाण्यास नगरीला भेटण्या मुलीला आणि पत्नीला प्रवास झाला थोडा फार घडला आणखी चमत्कार जहाज लावून किनाऱ्याला राहिले व्यापारी मुक्कामाला जहाली इच्छा सत्य देवाची परीक्षा घ्यावी साधू बनले देव तेव्हा संन्यासी आले तत्काळ या वाण्यापाशी देवाने प्रश्न केला वाण्याला माल नौकेत काय भरलेला
माल नौकेत काय भरलेला
देवाने तथास्तु बोलताच देवाने झाली द्रव्याची वेलीची पाने पाला पाचोळा द्रव्याचा झाला बघता वाणी शुद्धीतून गेला सासरे बुवा येता शुद्धीत विनवून बोले त्यांना जामात सारी संन्याशाची आहे माया जाऊनी दोघेही पडले पाया फिरून केली कृपा देवान भरली नाव पुन्हा द्रव्यान भरून नौका पूर्ण द्रव्याने आले दोघे अति आनंदाने साधुवाण्याच्या जन्मभूमीला रत्नपुरी या नामे नगरीला दूतवाण्याने घरी पाठविला निरोप देण्या आपल्या पत्नीला साधू साधू महाराज आणि जामात आले सुखरूप मोठ्या थाटात मित्र परिवार संगती भव्य आहे नौकेत खूप धन द्रव्य झाली हर्षित पत्नी ऐकून गेली कन्येला काम सांगून अरे सत्य देवाची तू पूजा कर ग प्रसाद खा आणि नंतर ये ग मुलीने केली जाण्याची घाई मुखी प्रसाद घेतला नाही सत्यदेवाच्या येता ध्यानात झणी बुडविली नौका पाण्यात बुडाला पती म्हणून तळमळली कलावती क्षणात कोसळली म्हणाली नाही उरला आधार सती जाण्यास केला निर्धार केला बापाने आरडा ओरडा केला बापाने आरडा ओरडा फोडला आईने ही हंबरडा कन्येची निराशा घोर झाली वाण्याची विचारा अंती जाणले त्याने केले नौकेचे हरण देवाने सारे जमून जवळचे लोक म्हणाला ऐका माझा संकल्प यथाशक्ती मी दान देईन सत्य देवाची पूजा घालीन लोळण घेऊन वारंवार घातले देवाला नमस्कार दया देवाला तयाची आली आकाशवाणी त्या क्षणी झाली प्रसाद तोच खाऊन यावे कलावती असे करील जेव्हा पती मिळेल तो तिचा तेव्हा ऐकून कन्या घराला गेली प्रसाद तोच खाऊन आली.